జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయమురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయమురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయమురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం. బోలా భగవాన్ శ్రీ కృష్ణ మహారాజ్ కీ జయ. భగవంతంచా జీవనాట్లా భారతీయ యుద్ధానంతరచా అత్యంత మహత్వాచా అసా ప్రసంగ మంచి భగవంతంచీ అని సుధామ్యాచీ భేట్ హా ప్రసంగ అపన్ మాక్చవేలా పహలా. తసచ భగవంతంచా దినక్రమ కసాసే యా కాళా మధే హె దేఖిల అపన్ పహలా. अजून एक महत्त्वाची गोष्ट भगवंतांच्या जीवनामध्ये घडली, ती गोष्ट म्हणजे भगवंत आणि बलराम यांची गोपगोपींशी झालेली भेट. गोकुळातून मथुरेमध्ये भगवंत गेले आणि पुढे मथुरेतून द्वारका नगरी वसून भगवंत द्वारकेमध्ये राहायला आले. फार मोठा कालखंड गेला कंसाच्या निमंत्रणावरून. म्हणून मथुरेमध्ये जे भगवंत आले ते कंसाचा वध करून आपल्या आप्त स्वकीयांमध्ये राहायला लागले. त्यावेळेला त्यांच्याबरोबर गोपगोपी आलेले होते आणि मथुरेतून वसुदेवांसह या गोपगोपींना भगवंतांनी निरोप दिला. तेव्हापासून ते आतापर्यंतच्या फार मोठ्या कालखंडात भगवंत परत फिरून कधीही गोकुळात गेले नव्हते. द्वारकेमध्ये आल्यानंतर ते परत मथुरेत देखील गेले नाहीत. जिथं जातील तिथं प्रेम निर्माण करणं आणि त्यांचा वेध लोकांना लागणं ही गोष्ट घडतच होती, पण त्यातील कशातही ते गुंतले असं झालं नाही. एवढंच नव्हे तर युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर परत भगवंत हस्तिनापूरला देखील आल्याची नोंद नाही. परत ते त्याच्यानंतर 36 वर्ष होते. या 36 वर्षाच्या कालखंडात ते परत पांडवांना भेटायला देखील गेले नाहीत. राजकारण धुरंधर, धर्म कार्य करणारे ऋषी मुनी या सर्वांना भगवत समान असणारे योगी, ज्यांचं ध्यानामध्ये चिंतन करायला प्रवृत्त होतील असे भगवंत गोपगोपींशी संबंध असणारे भगवंत हे एक वेगळंच प्रकरण आहे. आणि संतांना, सर्व संतांना भगवंतांच्या या लीला चरित्रामध्ये मात्र फार रमाव असं वाटलं. एकदा खग्रास सूर्यग्रहण होत. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेला स्नान दान इत्यादी पवित्र कर्म करून काही व्रत, काही तप, काही जप करावा अशा उद्देशाने समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर त्या काळी सर्व भारत वंशाचे लोक एकत्र आले. परशुरामांनी पृथ्वी क्षत्रियहीन करून ज्या ठिकाणी फार मोठं रण माजवलं असं हे ठिकाण. आपली प्रायश्चित्त घेण्यासाठी, पाप नाहीस करण्यासाठी या तीर्थावर जाण्याचा प्रघात होता. परशुरामांनी सदाचाराचं शिक्षण देण्यासाठी तिथे यज्ञ देखील केलेला होता. अशा या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर भारतवंशाच्या सर्व प्रांतामधील एकूण जनता आली होती. अक्रूर, वसुदेव, उग्रसेन, गद, प्रद्युम्न, सांब असे यादव देखील त्या ठिकाणी आलेले होते. सर्वांचा उद्देश त्या ठिकाणी जप करून आपली पाप नाहीशी करणं असा होता. अनिरुद्ध आणि सेनापती कृतवर्मा हे दोघे जण सुचंद्र, शुक, सारण इत्यादींसह द्वारकेचं रक्षण करण्यासाठी द्वारकेत थांबलेले होते. यादवांनी आपल्या गळ्यात सोन्याचे हार, दिव्य अशा पुष्पमाळा, बहुमोल वस्त्र, कवच धारण केलेली होती. आपल्या पत्न्यांसहित सर्वजण या तीर्थक्षेत्रावर गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर यादवांनी मोठ्या एकाग्र चित्ताने स्नान करून उपवास केला. नंतर त्यांनी ब्राह्मणांना दान केली. त्याच्यामध्ये सुंदर अशी वस्त्र घातलेल्या झुली फुलांच्या माळा, सोन्याच्या साखळ्या ज्यांच्या गळ्यात घातलेल्या होत्या, अशा प्रकारच्या गायी त्यांनी दान म्हणून दिल्या। ग्रहण कालाच्या वेळेला पवित्र कर्म केली। ग्रहण सुटल्यानंतर त्यांनी तिथल्या परशुराम तीर्थामध्ये विधीपूर्वक स्नान केलं, उत्तम जेवण तयार केलं पक्वान्नांचं, आणि त्या पक्वान्नांचं भोजन ब्राह्मणांना करवलं। श्रीकृष्णाच्या ठिकाणी भक्ती जडावी म्हणून त्यावेळच्या अनेक मंडळींनी केवळ एवढ्या उद्देशाने पवित्र कर्म केलेली होती। तिथं मत्स्य, उशीनर, कोसल, विदर्भ, कुरु, सृंजय, कांबोज, कैकय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ इत्यादी ठिकाणचे, त्यांच्या बाजूचे आणि अन्य बाजूचे असे देखील शेकडो राजे जमा झालेले होते। महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी नंद बाबा आलेले होते। नंदांबरोबर त्यांचे बालपणीचे अनेक गोपमित्र आलेले होते। भगवंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ दिवसांपासून अत्यंत उत्कंठित झालेल्या गोपी देखील तिथे आलेल्या होत्या। यादव या सगळ्यांना भेटले, एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला। सर्व गोप मित्रांना मिठीत घेऊन श्रीकृष्ण बलराम आलिंगन देत होते। परस्परांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, अंगावर रोमांच येत होते, प्रेमाने त्यांच्या तोंडातून शब्द देखील फुटेनासे झाले होते। सर्वजण आनंदाच्या समुद्रात जणू डुंबू लागलेले होते। यादव स्त्रिया देखील मोठ्या उत्कंठेने गोपींना भेटत होत्या, अत्यंत स्नेहानी, मंद हास्ययुक्त नजरेनी एकमेकींकडे पाहत एकमेकींना बाहूंनी घट्ट धरून आलिंगन देत होत्या। त्या ठिकाणी वयानी लहान असणाऱ्यांनी मोठ्यांना नमस्कार केला। नमस्कार करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांनी नमस्कार केला। एकमेकांचं स्वागत, ख्याली खुशाली विचारून सर्व जणांच्या बोलण्यामध्ये एकच विषय निर्माण झाला, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मधुर लीला। कुंतीची आपले भाऊ बहिणी, त्यांची मुलं, माता पिता, भावजया या सगळ्यांची भेट झाली। कुंतीची आणि श्रीकृष्णांची भेट झाली आणि श्रीकृष्णांशी तिचं काही काळ हितगुज झालं। ती आपलं सगळं दुःख विसरली। कुंती वसुदेवांना म्हणाली की वसुदेव तिचे भाऊ, की मी स्वतःला फार दुर्दैवी समजते, कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव होते पण आपत्तीच्या वेळेला माझी आठवण आपल्याला आली नाही। दैव प्रतिकूल असतं तेव्हा हितचिंतक संबंधी पुत्र भाऊ माता पिता देखील विसरून जातात हेच खरं. त्याच्यावर वसुदेव म्हणाले की आम्हाला दोष देऊ नकोस, आपण सगळे दैवाच्या हातातले खेळणे आहोत. असं समज की सगळेच ईश्वराच्या इच्छेने कर्म करतात आणि त्यांना तसं करावं लागतं. आम्ही देखील कंसाच्या छळामुळे देशोधडीला लागलेले होतो. आम्ही खूप अडचणीतून गेलो. अशा प्रकारचं हितगुज कुंती आणि वसुदेव यांच्यामध्ये चाललेलं होतं. तिथं जमलेल्या राजांचा वसुदेव उग्रसेन या सर्वांनी सत्कार केला. भीष्म, द्रोण, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र पुत्रांसह गांधारी, पत्न्यांसह पांडव, कुंती, सृंजय, विदुर, कृपाचार्य, याच्यात भीष्म आणि द्रोणाचार्य अशी नावं मात्र आलेली आहेत. महाभारत युद्धानंतरची घटना आहे. विराट, भीष्मक, युधिष्ठिराचे अनुयायी, अन्य राजे या सर्वांसह भगवान श्रीकृष्णांचा श्री विग्रह पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारे सन्मान सर्वांना प्राप्त झाले आणि श्रीकृष्णांचं स्वजन असणाऱ्या यादवांची सर्वजण प्रशंसा करायला लागले. सगळे राजे म्हणायला लागले की या जगामध्ये तुमचंच जीवन धन्य आहे असं यादवांना म्हणायला लागले. कारण योग्यांनाही दुर्लभ असं श्रीकृष्णांचं दर्शन तुम्हाला नेहमीच होत असतं. तुमचा कृष्णाशी कौटुंबिक आणि गोत्र संबंध आहे. ज्यांची वेदांनी गायलेली कीर्ती चरणतीर्थ असं गंगाजल आणि ज्यांची वाणी म्हणजेच वेद या जगाला पवित्र करत आहेत अशा कृष्णांबरोबर तुम्ही चालता बोलता निजता बसता खाता पिता संसार चक्राचं कारण असलेल्या या गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी स्वर्ग आणि मोक्ष सर्व मिटवणारे सर्व व्यापक विष्णू श्रीकृष्णांच्या रूपाने स्वतः अवतरलेले आहेत. शुकाचार्य वर्णन करतात की श्रीकृष्ण इत्यादी यदू तिथे आलेले आहेत असं नंद बाबांना समजलं तेव्हा ते गोपांसह आपली सगळी सामग्री गाड्यांवर घालून त्यांना भेटण्यासाठी तिथे आले. यादवांना या सर्वांना पाहून अतिशय आनंद झाला. ते उठून उभे राहिले. खूप दिवसांपासून एकमेकांना भेटण्यासाठी ते आतुर झालेले होते. एकमेकांच्या गाढ आलिंगनामध्ये बराच वेळपर्यंत ही मंडळी राहिली. अतिशय प्रेम आनंदाने त्यांची मनं भरून येत होती. वसुदेवांनी नंदांना हृदयाशी कवटाळ. आणि वसुदेव आणि नंद यांनी एकमेकांमध्ये कंसानी कसा त्रास दिला. वसुदेवाने आपल्या पुत्राला गोकुळात कसं घेऊन ठेवलं अशा पद्धतीचं बोलणं केलं. यशोदेनी श्रीकृष्णांना गाढ आलिंगनात घेतलं. नंतर तिने बलरामांना देखील असंच जवळ ओढून घेतलं. मी लवकरच परत येतो असं सांगून गोकुळातून गेलेल्या बलराम आणि कृष्णांना यशोदा पाहत होती. श्री कृष्ण आणि बलराम आपल्या माता पित्यांच्या म्हणजे नंद यशोदा यांच्या चरणांना वंदन केलं. प्रेमाने त्यांचे गळे दाटून आले, तोंडातून शब्द फुटेना. यशोदेनी आपल्या दोन्ही मुलांना कितीतरी वेळ आपल्या मांडीवर बसवून घेतलं आणि दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवलं. रोहिणी आणि देवकी यांची आणि यशोदेची भेट देखील अशीच अपूर्व पद्धतीने झाली. दोघींनीही यशोदेला अत्यंत दृढ गाढ आलिंगन दिलं. त्यांचे आणि यशोदेचे जे मैत्रीपूर्ण संबंध होते त्याला उजाळा दिला. आपल्या मुलांना यशोदेनी ज्या पद्धतीने सांभाळलं त्या पद्धतीने वारंवार कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांचेच गळे दाटून आलेले होते. रोहिणी आणि देवकी यशोदेला म्हणू लागल्या की आमच्याशी तुमची जी अतूट मैत्री आहे त्या बदल्यात इंद्राचं ऐश्वर्य देऊन देखील आम्ही त्या उपकाराची परतफेड करू शकणार नाही. बलराम आणि कृष्णांनी आम्हाला पाहिलेलंही नव्हतं. अशा वयात त्यांच्या वडिलांनी वसुदेवांनी या दोघांना तुमच्या स्वाधीन केलेलं होतं. जसा डोळ्याच्या पापण्या डोळ्यामधल्या बुबुळाचं रक्षण करतात त्याप्रमाणे तुम्ही या दोघांचं रक्षण केलं. आमच्यापेक्षा देखील जास्त प्रेम तुम्ही यांना दिलं. यांचं पालन पोषण तुम्ही केलं. यांच्या उत्कर्षासाठी जे जे काही करायला हवं ते सर्व तुम्ही केलं. खरंच तुम्ही सत्पुरुष संत या श्रेणीमध्ये आहात. कारण सत्पुरुषांना आपला आणि परका असा भेद नसतो. आणि शुकाचार्य वर्णन करतात की आपला परम प्रियतम प्रियकर श्री कृष्ण प्रत्यक्ष डोळ्यांनी फार दिवसांनी पाहिला तेव्हा गोपींना पापण्यांची उघड झाप देखील सहन होईना. पापण्या निर्माण करणाऱ्याला त्या शिव्याशाप देऊ लागल्या. की एवढी देखील उघड झाप डोळ्याची नको असं त्यांना वाटायला लागलं. भगवंत जेव्हा आपल्या सगळ्या नातेवाईकांमध्ये आणि नंद यशोदेमध्ये आणि मोठ्या मंडळींमध्ये होते तेव्हा दुरूनच डोळ्यामधूनच त्यांनी भगवंतांना थेट आपल्या हृदयात नेऊन गाढ आलिंगन द्यायला सुरुवात केली. त्या भावानी भगवंतांशी अत्यंत तन्मय होऊन गेल्या. शुकाचार्य असं वर्णन करतात की त्यांची तन्मयता इतकी पराकोटीची होती की नित्य ध्यान करणाऱ्या योग्यांना देखील जो भाव प्राप्त होणं दुर्लभ असा भाव गोपींना प्राप्त झाला. श्रीकृष्ण देखील दुरून गोपींची ही अवस्था पाहत होते. त्यांना देखील गोपींच्या जवळ जाण्याची तीव्र इच्छा होती. सगळ्या मोठ्या मंडळींमधून त्यांची सुटका झाल्यानंतर गोपींची ही सगळी स्थिती पाहून ते एकांतामध्ये गोपींजवळ गेले. गोपींना त्यांनी आपल्या आलिंगनामध्ये घेतलं. खुशाली विचारून हसत हसत त्यांना म्हणाले की हे सख्यांनो, आम्ही आमच्या कुलबांधवांचं काम करण्यासाठी म्हणून व्रजाबाहेर गेलो आणि शत्रूंचा नाश करण्यामध्ये इतके गुंतून गेलो, खूप दिवस निघून गेले. तुम्हाला आमची कधी आठवण येत होती की नव्हती? आणि एकेकीच्या डोळ्यात पाहून ते म्हणायला लागले की तुम्हाला असं तर वाटलं नाही ना की मी कृतज्ञ आहे. तुमच्या मनात आमच्याविषयी वेडेवाकडे विचार तर नाही ना आले? खर तर भेट आणि वियोग घडवणारे भगवंतच आहेत, त्यांच्याच इच्छेने सगळं होतं, मी तरी काय करू असं ते त्यांना म्हणायला लागले. त्यांच्या केसांवरून हात फिरवत भगवंत त्यांना म्हणायला लागले की सुदैवानी तुम्हाला माझं असं प्रेम मिळालेलं आहे की जे माझी प्राप्ती करून देणार असं आहे. कारण माझ्या ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष द्यायला समर्थ आहे. हे गोपींनो, भौतिक पदार्थांच्या पूर्वी मध्ये आणि शेवटी आत बाहेर त्यांना कारणभूत असणारी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूत भरून राहिलेली असतात. तसं सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी, आत, बाहेर फक्त मी एकटा भरून राहिलेला आहे. सर्व पदार्थांमध्ये ही पंचमहाभूत कारण रूपाने राहिलेली आहेत आणि आत्मा हा जीव रूपाने राहिलेला आहे. पण पंचमहाभूतात्मक कारण रूप आणि जीवरूप आत्मा या दोनोंच्याही पलीकडे अविनाशी सत्य असं माझं स्वरूप आहे. माझ्यामध्येच सर्व भूतमात्र आणि जीव प्रतीत होतात असं तुम्ही जाणा. शुकाचार्य म्हणतात की गोपींना अत्यंत प्रेमाने भगवंतांनी सहवास देखील दिला आणि अध्यात्म ज्ञान देखील दिलं. आणि हा उपदेश वारंवार त्यांनी केला. या उपदेशाचं वारंवार श्रवण होऊन तसंच स्मरण होऊन गोपींच्या जीवाचे पंचकोश नाहीसे झाले, त्या भगवंतांशी एकरूप होऊन गेल्या. त्या म्हणाल्या की हे कमलनाभ श्रीकृष्णा, अगाध बोध संपन्न योगेश्वर, हृदयात ज्या आपल्या चरण कमलांचं चिंतन करत असतात, संसाररूपी विहिरीत पडलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून ज्यांचा आश्रय घेतात ते आपले चरण कमल प्रपंचातली सगळी कामं करत असताना देखील नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहोत एवढीच कृपा आमच्यावर करा. आपण एक भजन ऐकूया, आपण एक स्तोत्र ऐकूया आणि मग पुढची कथा मी सांगतो.
अग्रे पुरुणामथ पांडवाना दुःशासने नारुतवस्त्रकेशा कृष्णातदा प्रोषदन्यनाथा गोविंद दामोदर माधवीति श्रीकृष्ण विष्णु मधुकैट भारे भक्तानुकंपिं भगवन् मुरारे प्रायस्व मां केशवलोकनाथ गोविंद दामोदर माधवीति मंदार मूले वदनाभिरामं बिंबाधरे पूरित वेणुनादं गोगोप गोपी जन मध्य संसं गोविंद दामोदर माधवीति सुखं शयानानिलये निजेति नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयतां रजन्ति गोविंद दामोदर माधवेति भजस्वं मन्त्रं भवबन्धमुक्तये जिह्वेरसज्ञे सुलभं मनोज्ञम् द्वैपायनादे मुनिभिः प्रजप्तं गोविंद दामोदर माधवेति सुखावसाने त्रिदमेव सारं दुःखावसाने त्रिदमेव ज्ञेयम् देहावसाने त्रिदमेव जाप्यं गोविंद दामोदर माधवेति नारायणानंत हरे नृसिंह प्रह्लाद बाधाहर हे सुपालो जिह्वेति बह्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेति गोविंद गोविंद हरे मुरारे गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण गोविंद गोविंद रथांग पाणे गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति.
हरि हरि हरि. असच एके दिवशी बलराम आणि कृष्णांनी वसुदेवांना नमस्कार केल्यानंतर वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने या दोन्ही भावांचं कौतुक केलं आणि म्हणाले, हे श्री कृष्णा, हे महायोगीश्वर संकर्षणा, तुम्ही दोघं सनातन आहात. तुम्ही दोघं सर्व जगाचे साक्षात कारणस्वरूप प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक असे परमेश्वर आहात असं मी जाणतो. आपणच प्रकृती आणि पुरुष आहात आणि त्याच्या पलीकडचे त्यांचे नियामक साक्षात भगवान देखील आपणच आहात. आपण इंद्रियातीत आहात, आपण जन्मरहित आहात, हे परमात्मन, नाना प्रकारचं विश्व तुम्हीच निर्माण केलेलं आहे आणि या विश्वामध्ये तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश करून राहिलेले आहात. तुम्हीच प्राण म्हणजे क्रियाशक्ती, तुम्हीच जीव म्हणजे ज्ञानशक्ती होऊन या विश्वाचं पालन पोषण करता आहात. चंद्राचं चांदणं तुम्हीच आहात. अग्नीचं तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्र, वीज या सर्वांचं चमकणं आपणच आहात. पर्वतांचं स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती, पृथ्वीचा गंधरूप गुण हे सर्व वास्तविक तुम्हीच आहात. सर्व दिशा आपणच आहात आणि आजूबाजूला असणारा आकाश देखील तुम्हीच आहात. सत्व, रज, तम हे तीन गुण, त्या गुणांची कार्य परब्रह्म स्वरूप तुमच्यामध्ये योग मायेच्या द्वारे कल्पिलेली आहेत. म्हणून हे जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत, तुम्ही त्याच्या पलीकडे आहात. जेव्हा तुमच्या ठिकाणी त्याची कल्पना करण्यात येते तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता. एरवी निर्विकल्प परमार्थ स्वरूप फक्त तुम्हीच एक सत्य रूपाने आहात. हे परमेश्वरा, योगायोगाने मला सर्व सामर्थ्यांनी युक्त अत्यंत दुर्लभ असं मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. पण तुमच्या मायेमुळं मी माझ्या खऱ्या कल्याणरूप अशा स्वार्थाच्या बाबत मात्र बेसावध राहिलो. माझं सगळं आयुष्य फुकट गेलं असं मला वाटतं. माझं हे शरीर म्हणजेच मी आणि शरीराशी संबंधित असणारे तेवढे माझे, अशा प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यांनी तुम्ही हे सगळं जग बांधून टाकलेलं आहे. तुम्ही दोघं आमचे पुत्र नाहीत तर प्रकृती आणि सर्व जीवांचे तुम्ही स्वामी आहात. म्हणून हे दीनबंधो, आज मी तुमच्या चरणकमलांना शरण आलेलो आहे. प्रसूतीगृहामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलेलं होतं की मी जरी अजन्म असलो तरी सुद्धा मीच तयार केलेल्या धर्म मर्यादेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये तुम्हा दोघांच्या द्वारा मी अवतार धारण करतो. तुमच्या विभूतीरूप योग मायेला कोण जाणू शकेल? वसुदेवाचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण विनम्रतेने खाली मान घालून उभे राहिले. मधुर वाणीने हसत हसत वसुदेवांना म्हणाले की आम्हाला मुलांना उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असं मला वाटतं. आपण सर्वजण, मी, बलराम दादा, द्वारका निवासी, संपूर्ण जग, जसं आपण ब्रह्मस्वरूप आहोत असं समजलं पाहिजे. आत्मा हा स्वयंप्रकाश, नित्य, निर्गुण असाच आहे आणि असा असून देखील त्याने स्वतःच गुणांच्या द्वारा निर्माण केलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो वस्तुत एक असून अनेक रूपांनी प्रतीत होतो. श्रीकृष्णांचं हे मधुर वचन ऐकून वसुदेवांनी अनेकत्व बुद्धीचा त्याग केला आणि त्यांना मोठा आनंद झाला आणि त्या आनंदातच ते मग्न होऊन स्वस्थ राहिले. देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरुपुत्राला परत आणलेला ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झालेली होती। देवकीला त्या ठिकाणी आपल्या कंसाने मारलेल्या अन्य पुत्रांची आठवण व्हायला लागली। तिच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या। ती दीनपणाने श्रीकृष्ण आणि बलरामांना म्हणाली की हे लोकाभिरामा रामा, माझ्या मनाला आणि वाणीला तुमच्या शक्तीचं आकलन होईल अशी तुमची शक्ती नाही। हे श्रीकृष्णा, तू योगेश्वरांचा देखील ईश्वर आहेस। तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झालेले होते, पण गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला होता। तुम्ही दोघं योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात, म्हणून आज माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा, असं देवकी त्यांना म्हणायला लागली। कंसानी मारलेल्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावं, मी त्यांना डोळे भरून पाहू इच्छिते। आपल्या मातेचं हे म्हणणं ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांनीही योग मायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला। त्या ठिकाणी राजा बली राज्य करत होता। भगवंतांच्या दर्शनाने भगवंतांचा भक्त बली अतिशय आनंदित झाला। आपल्या आसनावरून उठून सर्व कुटुंबियांसह त्याने भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला। अत्यंत आनंदित होऊन त्याने त्यांना अत्यंत श्रेष्ठ अशी आसनं दिली, त्यांचे पाय धुतले, ते तीर्थ आपल्या मस्तकी धारण केलं। बहुमोल वस्त्र अलंकार, विविध सामग्रींनी संपन्न असं अमृतासारखं भोजन त्यांनी भगवंतांना अर्पण केलं आणि आपल्या सर्व परिवारासकट आपल्या स्वतःलाही भगवंतांच्या चरणांवर समर्पित केलं। बलीनी वारंवार भगवंतांचे चरण कमल घट्ट धरले। त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू गळत होते, अंग रोमांचित झालेलं होतं, तो सद्गतीत झाला। बली म्हणाला की महानाशा अनंताला माझा नमस्कार असो। सर्व जगताचे निर्माते ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे प्रवर्तक परब्रह्म स्वरूप अशा आपल्याला नमस्कार असो। आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हा सारख्या दैत्यांना दर्शन दिलं। माझ्यावर अशी कृपा करा की कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्यांचा नेहमी शोध घेत असतात अशा आपल्या चरणकमलांच्या ठाई माझी चित्तवृत्ती जडावी। त्या योगाने मी त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा या गृहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून वर यावं। मी शांत चित्त व्हावं, सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच केवळ मला संगती मिळावी। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की स्वायंभव मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झालेले होते। हे 6 जणही देव होते। मात्र एकदा ब्रह्मदेव आपल्या कन्येशी समागम करण्यासाठी उद्युक्त झाला आणि ते पाहून ते हसायला लागले। ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले. योगमायेनी त्यांना तिथून देवकीच्या गर्भामध्ये ठेवलं, पण त्यांचा जन्म होताच कंसानी त्यांना मारून टाकलं. देवकी त्या पुत्रांसाठी अत्यंत शोकाकुल झालेली आहे आणि ते पुत्र तुझ्याजवळ आहेत, म्हणून आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना आम्ही इथून घेऊन जाऊ. स्मर उद्गीत परिश्वंग पतंग क्षुद्रभृत आणि घृणी अशी या सहा जणांची नावं आहेत. माझ्या कृपेनी या सर्वांना परत सद्गती प्राप्त होईल असं सांगितल्यावर बलीनी श्रीकृष्ण आणि बलराम यांची पूजा केली आणि ही सर्व मुलं त्यांच्या स्वाधीन केली. त्यांना घेऊन हे दोघं द्वारकेला परत आले. त्यांनी देवकीकडे देवकीचे पुत्र सोपवले. देवकी त्यांना मांडीवर घेऊन आणि छातीशी धरून त्यांची मस्तक हुंगू लागली. सर्वांनीच श्रीकृष्ण देवकी वसुदेव बलराम यांना नमस्कार केला. ती सर्व मुलं यांना नमस्कार करून आणि देवकीला सुख देऊन सर्वांच्या देखतच देवलोकाकडे गेली. नेलेली मुलं परत आली आणि पुन्हा निघून गेली हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटलं. नंतर तिला कळलं की ही श्रीकृष्णांचीच माया आहे आणि या मुलांनी अशा रीतीने देवलोकाकडे जाणं हेच योग्य होतं. ही मुळात देवच आहेत. श्रीकृष्णांची अशा प्रकारची चरित्र अनंत आहेत. श्रीकृष्णांचं हे जे दिव्य चरित्र आहे हे दिव्य चरित्र आता शेवटाला येत आहे. भगवंतांच्या अशा प्रकारच्या या लीला अत्यंत सुखे नैव चाललेले असताना भगवंतांचं अवतार कार्य देखील जवळपास पूर्ण झालेलं होतं. युधिष्ठिराचं धर्मराज्य स्थिरपद झालेलं होतं. एक प्रकारे धकाधक नसलेला अत्यंत सुखाचा असा काळ भगवंतांनी व्यतीत केला. भगवंतांच्या एकूण पराक्रमाने कंस चाणूर आदी दुष्टांचा नाश झाला. अनेक दुष्टांचा संहार तर त्यांनी स्वतःच केला. कौरव पांडव महायुद्धाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या असंख्य राजांचा संहार त्यांनी करविला. सत्पक्षाचा विजय करून धर्मराज्याची स्थापना त्यांनी केली. भगवंतांचं एक कार्य बाकी राहिलेलं होतं. भागवतकार म्हणतात की आपल्या बाहुबलानी सुरक्षित यदुवंशीयांच्या द्वारा पृथ्वीला भारभूत झालेले राजे आणि त्यांच्या सेना यांचा विनाश भगवंतांनी केला. आणि श्रीकृष्ण विचार करायला लागले की खरोखरी पृथ्वीचा भार अद्याप पूर्णपणाने उतरलेला नाही, कारण अजिंक्य असा यादव वंश अद्याप पृथ्वीवर विद्यमान आहे. हा यादव वंश खरतर माझा आश्रित आहे आणि बलसंपन्न आणि वैभव संपन्न असल्यामुळं कोणाकडूनही कशाही रीतीने तो पराभूत होणार नाही. वेळूच्या वनामध्ये परस्पर संघर्षाने अग्नी निर्माण होतो आणि त्या अग्नीनी सगळ्या वेळुवनाचा नाश होतो. त्याप्रमाणे या यदुवंशातही परस्पर कलह उत्पन्न होऊन याचा नाश झाल्यावर शांती प्राप्त होऊन मग मी निजधामाला जाईन. भागवतकार असं सांगतात की भगवंतांनी अशा प्रकारचा निश्चय केला आणि ऋषींच्या एका शापाचं निमित्त करून त्या सत्य संकल्प ईश्वराने भगवंतांनी आपल्याच वंशाचा संहार केला. ही कथा आपण यथाकाल पुढे पाहू. हरिओम तत्सत. आपण आता एक कृष्ण भक्तीवर आधारित असं पद ऐकणार आहोत. आज आपल्याकडे पंडित शेखर कुंभोजकर आलेले आहेत. त्यांच्या कृष्ण भक्तीपर पदाच्या गायनाने आपल्या या कृष्ण कथेचा आज शेवट होईल. हरी
दिखत जित दे
तू ही दिखत जित देखू तित तू ही दिखत जित देखू तित तू ही दिखत दृष्टि कहा बोरा दृष्टि कहा श्रवण सुनत नित ही बंसी धुन श्रवण सुनत नित ही बंसी धुन श्रवण सुनत नित ही बंसी धुन देह रही हा देह रही हा देह रही लपतानी शांतोरी मूरत हृदय समाई शांतोरी मूरत हृदय समाई शांतोरी मूरत हृदय समाई उधो कहत संदेश तिहार उधो कहत उधो कहत संदेश तिहार उधो कहत संदेश तिहार हम ही बनावत ज्ञान हम ही बनावत ज्ञान कहो खल जहा ज्ञान को राखो कहो खल जहा ज्ञान को राखो कहो खल जहा ज्ञान को राखो हर झूठ हम रसखानी रसखानी हर झूठ हम रसखानी हो शांतोरी मूरत हृदय समाई शांतोरी मूरत हृदय समाई शांतोरी मूरत शांतोरी शाम तोरी मूरत दिक्कत नहीं हृदय के हमरे दिक्कत नहीं हृदय से हमरे निकट नहीं हृदय से हमरे बैठो रहत दुकानी बैठो रहत दुकानी बैठो रहत दुकानी कहो उधो श्यामला छांदत हमको उधो श्यामला छांदत हमको उधो श्यामला छांदत हमको करत सदा मनमानी मनमानी करत सदा मनमानी शांतोरी मूरत हृदय समाई शांतोरी मूरत शांतोरी मूरत शांतोरी मूरत शांतोरी मूरत शांतोरी मूरत हृदय समाई अंग अंग व्यापी रग रग राची अंग अंग गापी रग रग राची अंग अंग गापी रग रग राची रोम रोम पुरझानी रोम रोम पुरझानी शांतर श्याम तोरी मूरत श्याम तोरी मूरत श्याम तोरी मूरत रे दया समाय रे दया समाय
एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय.